आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात येत्या 17 तारखेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता ही सेवा मोहीम राबवणार. अंदमान आणि निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअरचं श्रीविजयपुरम असं नामकरण करण्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची घोषणा. बासमती तांदूळ आणि कांद्याच्या निर्यातीसाठीची किमान दर मर्यादा केंद्राकडून मागे. आणि मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेसाठी महावितरणच्या संकेतस्थळाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशात येत्या 17 तारखेपासून 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा ही मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मोहिमेत कार्यालयं आणि आस्थापनांमध्ये स्वच्छता राखण्याच्या दृष्टीनं विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. स्वच्छता हा एक संस्कार बनावा यासाठी यामध्ये प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकारनं अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. पोर्ट ब्लेअर बंदर हे आता श्रीविजयपुरम या नावानं ओळखलं जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल समाज माध्यमावरील संदेशाद्वारे ही घोषणा केली. देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. या संकल्पापासून प्रेरित होऊन गृहमंत्रालयानं पोर्ट ब्लेअरचं नाव श्रीविजयपुरम असं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीविजयपुरम हे नाव आपला स्वातंत्र्य लढा आणि त्यामधील अंदमान निकोबारचं योगदान दर्शवत राहील असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केंद्र सरकारनं बासमती तांदूळ आणि कांद्याच्या निर्यातीकरता लावलेली किमान दर मर्यादा हटवली आहे. परदेश व्यापार महासंचालनालयानं काल याबाबत अधिसूचना जारी केली. यापूर्वी सरकारनं कांद्यासाठी प्रतिटन 550 अमेरिकी डॉलर्स तर बासमती तांदळासाठी 950 अमेरिकी डॉलर्स किमान दराची मर्यादा निर्यातीसाठी लावली होती. देशांतर्गत बाजारपेठेत दर आणि पुरवठा स्थिर राखण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचललं होतं. दरम्यान देशासह महाराष्ट्रातील लाखो बासमती तांदूळ आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या जनसुनवाई पोर्टलचं अनावरण मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते काल मुंबईत झालं. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या व्यावसायिकांना याद्वारे प्रशासनासोबत थेट आणि पारदर्शकरित्या संवाद साधता येणार आहे. चहा, कॉफी, मसाले, रबर महामंडळ, अपेडा, परदेश व्यापार महासंचालनालय यांच्यासारख्या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विभागांचा यात समावेश आहे. ईसीजीसीच्या सुधारित स्माईल ईआरपी सुविधेचं लोकार्पणही त्यांनी केलं. जनसुनवाई पोर्टलच्या माध्यमातून निर्यातदारांना त्यांच्या समस्या घर बसल्या सोडवता येणार आहेत. चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला आजपासून आरंभ होत आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित या हीरक महोत्सवी विशेष सोहळ्याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एक विशेष टपाल तिकीट आणि नाणं जारी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत असलेल्या राजभाषा विभागाअंतर्गत भारतीय भाषा विभागाचं उद्घाटन तसंच अनेक पुस्तकं आणि मासिकांचं प्रकाशन करण्यात येणार आहे. राज्यातल्या 434 शासकीय प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिरांची उभारणी करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून उद्या याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. 12 ते 15 तारखेदरम्यान संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगानं नांदेड, परभणीसह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संविधानावर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचं लोकार्पण काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं. आगामी काळात सौर कृषीपंपांच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं. योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं आणि भित्तीपत्रकाचं प्रकाशनही फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झालं. काही लाभार्थी शेतकऱ्यांशी फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेत गेल्या 6 महिन्यात 2 लाख शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यापैकी 45,000 शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषीपंप बसवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे काल राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौक इथं राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. चेंबूर इथं भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या तर अकोल्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. पुणे, जालना, हिंगोली, नंदुरबार तसंच पालघर जिल्ह्यातही भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी हातात फलक घेऊन राहुल गांधी यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्याचा निषेध केला आहे. दलित आदिवासी यांचं आरक्षण कोणीच हिरावून घेऊ शकत नाही असंही ते म्हणाले. महाराष्ट्राचा सुपुत्र सचिन खिलारी यानं पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावत इतिहास घडवला. तो मूळचा सांगलीचा आहे. पॅरा ऑलिम्पिकमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर सचिन काल पुण्यात दाखल झाला त्यावेळी त्याचं धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. विविध ठिकाणी सचिनचे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते. यावेळी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला,
मी सगळ्यांचे आभार मानतो. जे आई वडील आता माझ्यासोबत नाहीत मी त्यांचे आभार मानतो. मी ज्या ठिकाणी प्रॅक्टिस केली मी या सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी हे सगळं प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिले. 2022 ला मी पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप मोठ्या लेवलला खेळून मेडल मिळवलं आणि त्याच्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप दुसरी झाली, एशियन गेम्स झाल्या, त्याच्यात गोल्ड मेडल मिळून मी ऑलिम्पिकला स्टेट झालो. नक्कीच मी आता ऑलिम्पिकला सिल्वर मेडल घेतलंय. मी ज्या वेळेस सिल्वर मेडल घेतलं हे मला कळलं की आता मला सिल्वर कन्फर्म झालंय, मी त्याच वेळेस ठरवलं होतं की आता पुढच्या ऑलिम्पिकमध्ये मला याचा कलर बदलायचा आहे. या येणाऱ्या पिढीला किंवा जे नवोदित खेळाडू आहेत त्यांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, ही एक मोठी प्रोसिजर आहे, एक मोठी प्रोसेस आहे. तुम्ही कंटिन्यू रहा, तुम्ही रोज प्रॅक्टिस करा आणि ही प्रोसेस त्रास घेऊन करू नका. तुम्हाला एक ना एक दिवस हा सुवर्ण दिवस अनुभवायला मिळेल. नक्की एकदा ऑलिम्पिक खेळा आणि तो फील घ्या काय असतं ऑलिम्पिक, तिथं राहणं, त्या व्हिलेजमध्ये जो काय एक्सपिरियन्स आहे तो घ्या. मी एक सांगेल की स्टेडियम मध्ये एकदा ऑलिम्पिकच्या खेळा, तुम्हाला तुमचं जीवन सफल झाल्यासारखं वाटेल.
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिवमध्ये आज शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. येत्या 17 तारखेला असलेल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या आज होणाऱ्या मेळाव्यात जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयित जयदीप आपटेला 24 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरा संशयित चेतन पाटील याला यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मागील 4-5 दिवस भामरागड गावात पुराचं पाणी शिरल्यानं अनेक नागरिकांची घरं आणि शेतीचं नुकसान झालं. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी काल भामरागडला भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून नागरिकांना भरपाई देण्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश आत्राम यांनी यावेळी दिले. युवकांना लष्करात भरतीचं आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस आणि पुण्याच्या मिलिटरी इंटेलिजन्सनं संयुक्त कारवाई करत एकाला काल अटक केली. विविध राज्यातून 100 अधिक युवकांची याप्रकरणी फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. ही टोळी देहरादून आणि अहमदनगर जिल्ह्यातही बनावट प्रशिक्षण केंद्र उभारून बनावट भरती करत होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात येत्या 17 तारखेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता ही सेवा मोहीम राबवणार. अंदमान आणि निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअरचं श्रीविजयपुरम असं नामकरण करण्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची घोषणा. बासमती तांदूळ आणि कांद्याच्या निर्यातीसाठीची किमान दरमर्यादा केंद्राकडून मागे. आणि मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेसाठी महावितरणच्या संकेतस्थळाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.